chinimandi.com पॉडकास्ट।
कोल्हापूरमध्ये ऊस दर आंदोलन पेटलं। जिल्ह्यातील ऊस दर आंदोलन पेटलं आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांची जाळपोळ करायला सुरुवात केली आहे। दाणोळी शिरोळी या परिसरात ट्रॅक्टर ट्रॉली पेटवून देण्यात आली आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील विशेषतः शिरोळ आणि हातकणंगले तालुक्यात ऊस दराचं आंदोलन चिघळलं आहे। कर्नाटक कारखानदारांच्या आडमुठ्या भूमिकेमुळे ऊस आंदोलनास हिंसक वळण लागल्याचं आंदोलकांकडून सांगण्यात आलं। यामध्ये एक ट्रॅक्टर पेटवण्यात आला तर 6 ट्रॅक्टरच्या चाकातील हवा सोडून आंदोलकांकडून ऊस वाहतूक रोखण्यात आली।